नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कृषी विकासासाठी एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ धोरणाची केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी तिरंगा यात्रा उत्साहात. नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी. अक्कलकोट इथं कापड कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. आणि 25 मे पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. देशभरात कृषी विकासासाठी एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ अशी घोषणा करण्यात आली आहे. नागपूर इथं काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
आज हम यहां से ऐलान कर रहे हैं एक देश एक राष्ट्र एक कृषि और एक टीम का. इसलिए सारी टीम आज यहाँ इकट्ठा है. अगर इन सब संस्थाओं को जोड़ दिया जाए, इनका लक्ष्य तय कर दिया जाए, लक्ष्य प्राप्ति का रोड मैप बना दिया जाए और उस पर पूरी मेहनत से चला जाए तो खेती में चमत्कार किया जा सकता है.
या मोहिमेअंतर्गत देशातले 2000 कृषी वैज्ञानिक संशोधन करतील आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करतील. विकसित कृषी संकल्प अभियान खरीप पिकांच्या हंगामासाठी 29 मे पासून 12 जून पर्यंत सुरू राहील, असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ या त्रिसूत्रीमुळे कृषी संशोधन हे प्रयोगशाळेतूनच नाही, शेतकऱ्यांच्या बांधावरून होईल. याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात होईल, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ या त्रिसूत्रीमुळे देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून संपूर्ण देशाचा कृषी विभाग शेतीपर्यंत नेणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या नॅशनल सॉईल स्पेक्ट्रल लायब्ररी आणि एआय स्मार्ट फेरोमॅन ट्रॅप बाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. नौवहन उद्योगात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्यानं महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरणाला चालना मिळेल, असं केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. नौवहन क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नौवहन उद्योगातील महिलांचं स्थान कायापालट आणि शाश्वततेकडे वाटचाल या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला नौवहन क्षेत्रातले आघाडीचे उद्योजक, वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ राज्यात ठिकठिकाणी कालही तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपण विजयश्री प्राप्त केली, या शस्त्रास्त्रांसाठी जगातून भारताकडे मागणी होत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. क्रांतीचौक इथं या यात्रेचा प्रारंभ झाला. फुलंब्री इथंही काल सकाळी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जालना इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे यांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. मामा चौकातून सुरू होत बडी सडक इथल्या श्रीराम मंदिरात महाआरतीनं या यात्रेचा समारोप झाला. सेना दलातले सेना पदक प्राप्त माजी कॅप्टन भानुदा शिरसाठ यावेळी म्हणाले.
अशा प्रकारचे ऑपरेशन भारतीय सेनेने या अगोदरही केलेले आहेत आणि यानंतरही होत राहणार, कारण की ही आपल्याला नेहमीचीच गरज आहे. भारतीय सेनाचे तिन्ही दल आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बिलकुल सज्ज असतात आणि ते दुश्मनाविषयी नेहमीच निगराणी ठेवून सज्ज असतात. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते विविध ऑपरेशन करत असतात. त्यातीलच एक ऑपरेशन सिंदूर होतं आणि पहलगामचा हमला झाल्यानंतर हे आपल्याला करणं खूप गरजेचं होतं.
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथं खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या तिरंगा रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, माजी सैनिक यांच्यासह नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. रॅली दरम्यान विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आज नांदेड शहरात पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. लातूरमध्येही भाजपतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. गंजगोलाई इथल्या माता जगदंबा देवीच्या मंदिरापासून या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी माजी सैनिक आपल्या गणवेशात हजर होते. राष्ट्रगीतानं या तिरंगा यात्रेची सांगता झाली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपली सुसज्जता जगाला दिसली असं मत छत्रपती संभाजीनगर इथले प्राचार्य डॉ उल्हास शिवरकर यांनी व्यक्त केलं. भारतीय सैन्यानं कोणतीही जीवितहानी न होऊ देता पाकिस्तानला धडा शिकवल्याचं शिवरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हे युद्ध जर पाहिलं हे रणभूमीवर न लढता आकाशात जास्त लढलं गेलं आणि त्याचं तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर झालेला आहे आणि आपण तंत्रज्ञानात किती पुढे आहोत हे आपण जगाला दाखवून दिले. पाकिस्तानने दागलेले ड्रोन पाडण्यामध्ये आपण 100% यशस्वी झालो आणि त्याच वेळी आपली कुठलीही जीवित हानी न होता आपल्याला पाकिस्तानला जो धडा शिकवायचा होता तो आपण धडा शिकवलेला आहे. पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे खूप खूप अभिनंदन. जय हिंद.
व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर चौकात काल नवे पोप लिओ 14 यांचा शपथविधी सोहळा झाला. यावेळी कार्डिनल डॉमिनिक मांबर्टी यांनी पोप लिओ 14 यांना विधिवत पॅलियम अर्पण केला आणि ते चर्चचे प्रमुख असल्याची औपचारिकता पूर्ण केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलानं संध्याकाळच्या सुमाराला ही आग आटोक्यात आणली. मृतांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचं कुटुंब आणि कामगारांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीतून 3 जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हैदराबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला काल सकाळी लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतल्या जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 53 वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. परभणीला अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्र म्हणून विकसित करायचं असून यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेतला जाईल असं बोर्डीकर यांनी यावेळी सांगितलं. भारतीय बौद्ध महासभेचं महाधिवेशन काल धाराशिव इथं पार पडलं. बिहार इथल्या बौद्धगयामधला महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावा यासाठी BT कायदा 1949 रद्द करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी यावेळी केली. या अधिवेशनाच्या निमित्तानं धाराशिव शहरातून समता सैनिक दलाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली. मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर परिसरात काल दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहरातल्या शिवाजीनगर भोयारी बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. सिल्लोड तालुक्यातल्या भवन परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या केदारखेडा इथं अंगावर वीज कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर बदनापूर तालुक्यातल्या कुसळी इथं 2 म्हशी दगावल्या. या पावसामुळे उन्हाळी मका बाजरीसह कांदा बियाण्यांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात काल सलग 3रा दिवशी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा पिकांसह इतर फळबागांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान कर्नाटक किनाऱ्यानजीक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्यानं आजपासून 25 मेपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 21 तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या हलगरा शिवारात मोटरसायकल आणि क्रूझर जीपच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये निलंगा शहरात राहणारे काशीनाथ कांबळे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृषी विकासासाठी एक राष्ट्र एक कृषी आणि एक संघ धोरणाची केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी तिरंगा यात्रा उत्साहात. आणि अक्कलकोट इथं कापड कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.